परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुढी पाडव्याच्या मंगल दिनी मी वंदना पुरोहित आणि सद्भक्त कैवल्य पेणसे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस। 14 वर्षांचा वनवास संपून श्रीराम सीतामाई आणि श्री लक्ष्मण अयोध्येला परत आले तो हा अत्यंत पवित्र पावन आनंदाचा असा दिवस। अयोध्या नगरी आज परम आनंदात आहे। सर्वांनी घरात गोढ्या उभारल्या आहेत। वाद्यांच्या निनादांनी, मंगल गीतांनी आणि वेदमंत्रांच्या उच्चारांनी सर्व वातावरण पवित्र झालं आहे। सर्व जनता प्रभु रामचंद्र भगवान की जय अशा गर्जना करत आहे। एका वराच्या निमित्ताने 14 वर्षांचं अतीव दुःख भगवंतांनी भोगलं त्याची सळ सर्वांच्या मनात आहेच, पण आता ते सर्व दुःख संपून आनंदाचं वातावरण साऱ्या आसमंतात पसरलं आहे। त्या परमात्म्याच्या सगुण रूपाचं दर्शन व्हावं यासाठी सर्वजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत। या कैवल्यदात्या परमेश्वराला आपण आता वंदन करूयात सद्भक्त नील धर्माधिकारीच्या आवाजातील एका अभंगातून।
काही केल्या अयोध्येत राजा आरंभी वलीन अयोध्येत राजा काही केल्या तुझे मन पालटे ना मन पालटे ना काही केल्या तुझे आ मन पालटे ना मन पालटे ना दास म्हणे जन दास म्हणे जन सावधान आरंभी वलीन अयोध्येत राजा आरंभी वलीन आरंभी वलीन अयोध्येत राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वलीन अयोध्येत राजा आरंभी वलीन आरंभी वलीन आरंभी वंदीन अयोध्येत राजा
दरवर्षी आपण रामचंद्रांच्या जीवनातील काही प्रसंग ऐकतो आणि त्यात रंगून जातो. आपल्याला रामायणातील बरेच प्रसंग परिचयाचे आहेत कारण ते आपण वाचलेले किंवा श्रवण केलेले आहेत. तरी आपण दरवेळेस भक्तिभावात डूब देऊन त्यात न्हाऊन जातो कारण ही रामकथा नित्य नूतन आहे. हे सर्व ऐकून काय होतं तर भगवंताबद्दल प्रेम वाढीला लागतं, त्यात गोडी वाटते. ललामभूत आणि आदर्श अशा रामचंद्रांच्या जीवनाकडे बघून त्यातील प्रसंग ऐकून आपलं जीवन धन्य करून घेण्यासाठी आपण सर्वजण काहीबाही प्रयत्न करतो आहोत. भक्तीतून मनुष्याचे जीवन बदलते हे रामकथेतून बघायला मिळते. भक्ती म्हणजे अनुराग, प्रेम, भगवंताविषयी सद्गुरूंविषयी असलेलं निरपेक्ष निर्हेतु प्रेम. भक्तीने दोष जातात आणि मनाची शुद्धी होते. रामायणातील व्यक्तिरेखांमधून आपल्याला भक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. त्यातील काही भक्तांनी केलेली परमभक्ती, त्यातून त्यांच्या जीवनाचा उद्धार आणि त्यांनी ज्ञानाची गुढी कशी उभारली हे आता आपण पाहूयात.
श्रीराम. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, हम शबरी के जैसे खिलाते नहीं. अशा शब्दात ज्यांचं वर्णन करण्यात येतं त्या भगवती शबरी यांचं जीवनचरित्र आता आपण बघणार आहोत. एका भिल्ल कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या शबरीनी 8-10 वर्षांची असतानाच घर सोडलं आणि ती तिच्या भाग्यानी पंपा सरोवराच्या काठी असलेल्या मतंग ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचली. दंडकारण्यातील वनांमध्ये राहणारी ही शबरी आता परमात्मप्राप्तीसाठी अविरत साधना करणाऱ्या ऋषीमुनींच्या सहवासात राहू लागली. ती त्यांची यथाशक्य सेवा करू लागली. रानातून फळं गोळा करणं, फुलं गोळा करणं, आश्रम स्वच्छ करणं अशी सेवा ती करत असे. शबरी मतंग ऋषींच्या आश्रमात आल्यानंतर काही दिवसात मतंग ऋषींना दृष्टांत होऊन हिमालयात समाधी घेण्याची आज्ञा झाली आणि मतंग ऋषींनी सर्व लोकांना असं कळवलं की आपल्याला काही शंका असेल, आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण या 2 दिवसात मला विचारावं. त्याप्रमाणे मतंग ऋषींवर श्रद्धा असलेले अनेक लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आले. त्यांना साधना कशी करायची, असं विचारू लागले। शबरी हे सगळं अत्यंत कुतूहलाने बघत होती, पाहत होती, ऐकत होती। जेव्हा मतंग ऋषींच्या जाण्याची वेळ आली तेव्हा तिने अत्यंत कुतूहलानंच मतंग ऋषींना असं विचारलं की गुरुदेव, अनेक लोक आपल्याकडे येत होते, आपल्याला असं विचारत होते की उद्धार होण्यासाठी साधना कशी करायची। स्वामीजी, उद्धार होतो म्हणजे नक्की काय होतं, त्यासाठी साधना कशी करायची ते मला तुम्ही सांगा, मी ते करीन। त्यावर मतंग ऋषी तिला म्हणाले, शबरी बेटा, त्याची काळजी तू नको करू सगळं, तुझ्या उद्धारासाठी स्वतः प्रभू रामचंद्र इथे येणार आहेत। अत्यंत कृपाळूपणे मतंग ऋषींनी शबरीच्या मस्तकावर हात ठेवला। आपल्या उद्धारासाठी स्वतः रामचंद्र इथे येणार आहेत हे जेव्हा शबरीला कळलं तेव्हा ती अत्यंतानं उड्या मारू लागली। मतंग ऋषींनी सर्वांचा निरोप घेतला आणि हिमालयाकडे प्रस्थान ठेवलं। तो दिवस संपला, रात्र झाली। शबरीला असं वाटू लागलं की मी किती वेडी मुलगी आहे, रामराय कधी येतील हे मी स्वामीजींना विचारलंच नाही। आता जर का मी झोपले आणि रामचंद्र आले तर ते काय मला उठवणार नाहीत आणि ते येऊन गेलेलं मला कळणार देखील नाही। रामराया सकाळी आले तर किती बरं होईल नाही का, मला त्यांच्या स्वागताची काहीतरी तयारी करता येईल। असाच विचार करत ती रात्रभर तशीच जागून राहिली। दिवस उजाडला। रामचंद्रांची वाट बघत असलेली शबरी विचार करू लागली, रामचंद्र कुठून येतील बरं। आश्रमाच्या मुख्य द्वाराकडनं ते येतील असा विचार करून तिने तो मार्ग स्वच्छ केला। रामचंद्रांच्या श्रीचरणांना खडे लागू नयेत, काटे लागू नयेत म्हणून तिने तो मार्ग स्वच्छ केला। मग तिच्या मनात असा विचार आला की रामराया याच दिशेने येतील असं कशावरून, म्हणून तिने त्या आश्रमाकडे येणारे सर्व मार्ग सुशोभित केले। रामचंद्रांच्या येण्याची ती वाट पाहू लागली, तयारी करू लागली। रामचंद्रांना बसण्यासाठी एका शिलाखंडावर तिने आसन केलं। त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण्यासाठी पाण्याचा एक घडा तयार करून ठेवला। त्यांना अर्पण करण्यासाठी म्हणून रानातून विविध प्रकारची फळं फुलं तिने आणली। ज्या राघवाला तिने कधी बघितलंही नव्हतं त्यांच्या आगमनाची ती चातकाप्रमाणे वाट पाहू लागली।
असेच दिवसांमागून दिवस जात आहेत, वर्षांमागून वर्षे जात आहेत। तिला ध्यास लागला आहे तो फक्त श्रीरामांचा। रस्ता झाडणे, फळे जमवून आणणे, फुलांचे हार बनवणे हाच तिचा रोजचा दिनक्रम। माझे प्रभू कसे दिसत असतील, त्यांचं रूप कसं असेल याच चिंतनात ती नित्य घडून जात आहे। सद्गुरु वचनावर तिचा इतका दृढ विश्वास आहे की ती फुलांना वेलींना म्हणते आहे, अगं आज माझा भगवंत नाही आला म्हणून काय झालं, केव्हा तरी तो नक्की येईल। आजूबाजूचे लोक तिला वेडी म्हणत आहेत पण तिच्या मनात ती कोणताही संदेह बाळगत नाही। दिवसागणिक अधिक तीव्रतेने रामभक्तीत ती स्वतःला विसरते आहे, रामनामात तल्लीन होते आहे। शबरीचं बाल्य गेलं, यौवन गेलं, प्रौढत्व गेलं, तिचं शरीर आता थकलं आहे। तिचे प्राण डोळ्यात साठवून ती वाट बघते आहे फक्त त्या परब्रह्माची। सारं जीवन प्रतीक्षामय गेलं आहे पण त्या भक्तिरसात ती छिन्न झाली आहे। परमात्मा भेटीची उत्कटता, त्याबद्दलची ओढ आता शिगेला पोचली आहे। अशा या भक्ताची साथ भगवंतापर्यंत न पोचली तर नवलच। भगवंत दक्षिणेच्या दिशेने जाताना वाट वाकडी करून त्यांच्या या प्रिय भक्ताला दर्शन देण्याकरता निघाले। रोजच्या सारखीच आज देखील शबरीने सर्व तयारी केली आहे. भगवंतांना गोड फळे खाता यावीत म्हणून तिने ती साखून बाजूला काढली आहेत. नेहमीप्रमाणे श्रीरामांची वाट बघत ती बसली आहे आणि तेवढ्यात समोरून दोन पुरुष तेजस्वी असे तिला येताना दिसतात. हा शबरीच्या आयुष्यातील भाग्याचा क्षण. शबरीच्या अंतःकरणात जसे भगवंताचे रूप साकारले होते तसेच ते आज समोर प्रकटले आहे. या भक्ताच्या भावाचं वर्णन करणं अशक्यच आहे, ती अनुभवायचीच गोष्ट असणार. तुलसीदास म्हणतात, सरसी जलोचन बाहु विसाला, जटा मुकुट सिर उर बनमाला, श्याम गौर सुंदर दो भाई, सबरी परी चरण लपटाई. कसे आहेत प्रभू, कमलाप्रमाणे नेत्र, विशाल बाहू, मस्तकांवर जटा संभार, गळ्यात पुष्पमाला, असे त्यांचे वर्णन आहे. अशा या परमात्म्याच्या चरणावरती शबरीने धावत जाऊन लोळण घेतली. शब्द सारे विरून गेले आणि भावनांची फक्त दाटी झाली, कंठ सद्गतीत झाला. शबरी भावविभोर झाली. तिने भगवंताचे हात आपल्या हातात धरले आणि त्या सगुण मूर्तीला निहाळले. तिने त्यांना आसनावरती बसवले, प्रभूंच्या चरणकमलांचं प्रक्षालन केलं, त्यांची पूजा केली, रानमेवा त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण केला. ज्या उत्कट भावानी शबरीने हे सारं आपल्या हृदयस्थानी असलेल्या प्रभूंसाठी केलं त्याच उत्कट भावाने भगवंतही या पूजेचा आपल्या परमभक्ताकडून स्वीकार करत आहेत. प्रभू श्रीरामांनी तिला जवळ बसवून नवविधा भक्तीचा उपदेश केला आणि शेवटी हा उपदेश नसून तुझेच वर्णन आहे असे सांगितले. प्रभूंनी तिच्याकडे पाहिले आणि तिच्या देहातून अग्नीच्या ज्वाळा येऊ लागल्या. अग्नी समाधी घेऊन हा परमभक्त भगवंतांच्या चरणी लीन झाला. अशा या ज्ञानाची गुढी उभारणाऱ्या भक्ताच्या ध्यानमनी असलेल्या प्रभूंना आता आपण आळवूयात. सद्भक्त सिद्धी चांदोरकर आता राम आकाशी पाताळी हे भजन सांगेल.
श्रीराम. राम आकाशी पाताळी, राम नांदे भूमंडळी, राम योगियांचे मेळी, सर्व काही शोभतो, सर्व काही शोभतो, राम आकाशी पाताळी, राम नित्य निरंतरी, राम सबाय अंतरी, राम विवेकाचे घरी, भक्तिवारी सापडे, भक्तिवारी सापडे, राम आकाशी पाताळी, राम भावे ठाई पड़े। राम भक्ता सीता पड़े, राम आमी पड़े ना तुड़े, मौन घड़े श्रुति से, मौन घड़े श्रुति से। राम आकाशी पाताई, राम योग्यांचे मंडण, राम भक्तांचे भूषण, राम आनंद रक्षण, संरक्षण दासचे, संरक्षण दासचे, राम आकाशी पाताई, राम आकाशी पाताई,
राम आकाशी पाताई। हनुमंत, लक्ष्मण, विभीषण, शबरी या रामभक्तांमध्ये आपल्या स्वार्थत्याग, शरणागती, अविरत सेवाभाव ह्या आणि अशा अनेक गुणांनी ज्यांनी अढळ स्थान निर्माण केलं ते म्हणजे श्री भरत। लहानपणापासूनच श्री रामचंद्रांना पितृतुल्य मानणाऱ्या श्री भरतांचं रामभक्त म्हणून असलेलं चरित्र आता आपण बघूयात। श्री रामचंद्रांवरच्या त्यांच्या असीम श्रद्धेचं, प्रेमाचं प्रकर्षाने प्रगटीकरण झालं किंवा रामायणामध्ये ते जिथे आढळतं तो प्रसंग म्हणजे रामचंद्रांचा वनवास। रामचंद्रांना जेव्हा वनवासात पाठवण्याची आज्ञा दशरथ राजांनी केली तेव्हा श्री भरत हे त्यांच्या आजोळी गेले होते। श्रीराम वनवासी गेल्यानंतर भरतांना तातडीने अयोध्येला परत बोलवण्यात आलं। आपला अपरोक्ष अयोध्येत काय घडलं आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती। आपल्या लाडक्या दैवताच्या अशा वनवासी जाण्यानं कोमेजलेली अयोध्या त्यांनी बघितली। अयोध्येत परत आल्यावर घडलेला सर्व प्रकार कैकेयी मातेकडून त्यांना कळाला। भरताचं अंतःकरण क्रोध, संताप, दुःख, पश्चाताप अशा संमिश्र भावनांनी भरून गेलं। राग येत होता तो स्वतःच्या आईचा, दुःख होतं श्री रामचंद्रांच्या वनवासी जाण्याचं, पश्चाताप होत होता तो अशा वेळी अयोध्येत नसण्याचा। आजपासून तू माझी माता नाहीस आणि मी तुझा पुत्र नाही अशा कठोर शब्दात त्यांनी कैकेयी मातेचा निरोप घेतला आणि ते कौसल्य मातेच्या भेटीसाठी आले। श्री भरतांनी त्यांना विचारलं, आई वनात जाताना दादांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का ग? कौसल्या माता त्यांना म्हणाली, भरता त्याने आम्हाला एकच सल्ला दिला, कुणीही भरताबद्दल शंका घेऊ नका, त्याचा राज्याभिषेक होऊ द्या, भरताचं अंतःकरण अगदी शुद्ध आहे याची मला पूर्ण खात्री आहे. हे ऐकून भरत अंतकरणातून सुखावले. संपूर्ण जगाला जरी माझ्या निष्ठेविषयी शंका असली तरी ती माझ्या दादाला नाही याचं त्यांना समाधान वाटलं. तरी देखील माझ्याच आईनी माझा राज्याभिषेक व्हावा म्हणून श्री रामचंद्रांना वनवासात पाठवलं याचं शल्य त्यांना स्वस्थ बसू देईना. अयोध्येचं हे राजसिंहासन फार काळ रिकामं ठेवता येणार नाही असा विचार करून कौसल्या माता महर्षी वसिष्ठ यांनी भरताने हे राज्य स्वीकारावं असा प्रस्ताव राज्यसभेपुढे मांडला. श्री भरत या प्रस्तावाच्या उत्तरादाखल सभेत बोलू लागले. अयोध्या जनहो, मला माफ करा. आज माझ्यामुळे श्री रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण वनवासी गेले आहेत. या रघुवंशाच्या अयोध्येच्या राज्यावर ज्याचा खरा अधिकार आहे तो माझा अत्यंत श्रेष्ठ भ्राता वल्कल परिधान करून अनवाणी पायांनी फिरतो आहे. आणि अशा वेळी या सिंहासनाचं स्वामित्व मी स्वीकारावं, हे अघोरी पाप माझ्या हातून होऊ शकत नाही. रामचंद्रांच्या ऐवजी मी स्वतः वनवासात जाण्याचा निश्चय केला आहे. अयोध्येच्या उत्तम गजराजावर बसून श्री रामचंद्रांना या ठिकाणी आणण्याची तयारी आपण सर्वांनी करावी. वनात ज्या ठिकाणी मला त्यांचं सर्वप्रथम दर्शन होईल त्याच ठिकाणी मी त्यांचा राज्याभिषेक विधी संपन्न करेन आणि तिथून त्यांना अयोध्येचा सम्राट म्हणून गजराजावर विराजमान करून माझ्या हातात चौरी घेऊन त्यांचा सेवक म्हणून अयोध्येत प्रवेश करेन. या सिंहासनाला स्वामी म्हणून मी स्पर्श करू शकत नाही. यातील एकही शब्द मला बदलता येणार नाही.
आणि ठरल्याप्रमाणे सर्व तयारीनिशी भरत रामचंद्रांना परत आणण्यासाठी म्हणून चित्रकूट पर्वताच्या दिशेने प्रस्थान करण्यास निघाले. अयोध्यावासियांबरोबर या भक्ताचा प्रवास सुरू झाला. निषाद्राच्या गुहाला ही बातमी समजली आणि त्याच्या मनात पाल चुकचुकली की भरत श्रीरामांशी युद्ध करायला निघाले आहेत. जिंकू किंवा मरू पण श्रीरामांसाठी लढू या विचाराने गुह राजा आणि त्यांची सेना सुद्धा निघाली. वाटेत सुमंत्रांना राजा गुहाची सेना दिसली आणि ते भरताला म्हणाले की गुह हा श्रीरामांचा मित्र आहे, त्यांनी त्यांची सेवा केली आहे. श्रीरामांचा मित्र हे शब्द ऐकून भरताने धावतच गुहाला जाऊन आलिंगन दिले. गुह थोडे संकोचले आणि म्हणाले की माझी भिल्लाची जात आहे. त्यावर भरत म्हणतात की तू प्रभूंचा मित्र आहेस हेच खूप आहे, तू त्यांची सेवा केली आहेस आणि मी तर त्यांच्या दुःखाला कारणीभूत आहे. रामचंद्रांच्या वनवासाला मीच जबाबदार आहे याचं शल्य भरताच्या मनात अगदी आतपर्यंत कोरलं गेलं होतं. जिथे श्रीरामांनी मुक्काम केला ती जागा दाखवण्यास भरताने गुहाला विनंती केली. गवताच्या गादीवर श्रीराम आणि सीतामाई निजले होते हे ऐकून भरताला अश्रू अनावर झाले. ते अत्यंत व्याकुळ झाले. रात्रभर भरताने भगवंताच्या नावाने तिथे बसून ताहो फोडला. दुसऱ्या दिवशी भरताला समजले की श्रीरामांनी वडाचा चीक आणि माती लावून केसांच्या जटा केल्या आहेत. माझ्या भगवंताने सर्व सुखांचा त्याग करून आनंदाने वनवास स्वीकारला आणि मी एकट्याने हे राज्य सुख कसं भोगू या विचाराने भरताने सुद्धा त्याच ठिकाणी बसून जटा केल्या आणि वल्कल सुद्धा परिधान केली. भगवंतावरचं हे अतूट भक्ताचं प्रेम बघून राजा गुहाला अत्यंत भरून आलं. पुढे गुहाचा निरोप घेऊन भरत निघाले. वाटेत ते तीर्थराज प्रयागाला येऊन पोचले. भरताचा विवेक फार टोकाचा आहे. त्यांनी प्रार्थना केली, अरथन धर्म न काम रुची गती महत हू निर्वाण, जनम जनम रति राम पद यह वर दान न आन, सीता राम चरण रति मोरे अनुदिनी बढ़ऊ अनुग्रह तोरे. ते म्हणतात, हे तीर्थराज, मला अर्थ नको, मला काम नको, माझ्या मनात अशी कोणतीही इच्छा नाही की जी पूर्ण व्हावी असे मला वाटते. मला मोक्ष सुद्धा नको, मला आपण एकच दान द्या. तुमच्या पुढे झोळी घेऊन मी उभा आहे. मला फक्त एकच वस्तू हवी आहे आणि ती वस्तू म्हणजे माझ्या जीवनात जन्मजन्मी सातत्याने सडते वाढते रामप्रेम विलसू द्या. या प्रार्थनानंतर त्यांनी स्नान केले आणि पुढे प्रस्थान केले. श्रीरामांनी मुक्काम केला ती आणखी एक जागा म्हणजे भारद्वाज मुनींचा आश्रम. इथेही भरताची परिस्थिती काही वेगळी नाही, तीच भावविवश स्थिती, मनात तीच चल, प्रभू भेटीसाठी कासावीशी आणि ओठांवर अखंड प्रभूंचं नाम. अशा या सर्वव्यापी परमात्म्याच्या भजनात आता आपण रंगून जाऊयात. सद्भक्त प्रणव शेठ आता एक भजन सांगेल, ते आपण त्याच्या पाठोपाठ म्हणूयात.
रामचंद्र प्रभु रघुवंश रामा,
रामचंद्र प्रभु रघुवंश
रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश
रामा,
सीतापते जय जानकी रामा, सीतापते जय जानकी रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, अहिल्योद्धारक सगुणाभिरामा, अहिल्योद्धारक सगुणाभिरामा, रावण संहार को दंड रामा, रावण संहार को दंड रामा, अयोध्या रामा पट्टाभिरामा, अयोध्या रामा पट्टाभिरामा, नव नव कोमल श्री साई रामा, नव नव कोमल श्री साई रामा, सीतापते जय जानकी रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, रामचंद्र प्रभु रघुवंश रामा, सीतापते जय जानकी रामा, अहिल्योद्धारक सगुणाभिरामा, रावण संहार को दंड रामा, अयोध्या रामा पट्टाभिरामा पट्टाभिरामा अयोध्या रामा पट्टाभिरामा नव नव कोमल श्री साई रामा सीतापते जय जानकी रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा रामचंद्र प्रभु रघुवंश रामा
चित्रकूट पर्वतावर आश्रमामध्ये विराजमान असलेल्या त्या सावळ्या परब्रह्माच्या ओढीने भरत तो पर्वत वेगाने चढू लागले. ज्या ज्या ठिकाणी रामचंद्रांचा पदस्पर्श झाला त्या त्या ठिकाणची धूळ मस्तकी लावत त्या त्या ठिकाणी साष्टांग वंदन करत भरत तो पर्वत वेगाने चढू लागले आणि अखेरीस ते त्या आश्रमापुढे येऊन पोहोचले. श्री राम आणि भरत यांच्या भेटीचा हा प्रसंग आपण आपल्या डोळ्यांपुढे उभा करण्याचा प्रयत्न करूयात. भगवान श्री रामचंद्र एका शिलाखंडावर बसलेले आहेत. मुनीश्वरांनी त्यांना घेरलेलं आहे. आश्रमाच्या द्वारापाशी उभे असलेले श्री भरत जवळच उभे असलेल्या निषादराजे गुहाला सांगत आहेत, गुहा बघ, भिन्न भिन्न प्रकारची आभूषणं ज्यांच्या अंगावर असायला हवीत त्यांनी आपल्या अंगाला भस्म लावून घेतलेलं आहे. ज्यांच्या मस्तकावर रघुवंशाचा सुवर्ण राजमुकुट असायला हवा त्यांनी केसांच्या जटा केलेल्या आहेत. अंगावर वल्कलं परिधान केली आहेत. आणि या सगळ्या दुर्दैवाला हा पापी भरत कारणीभूत आहे असं म्हणून पुन्हा पुन्हा भरत शोक करत आहेत. श्री भरतांनी प्रभूंना शिलाखंडावर बसलेलं पाहिलं मात्र आणि दादा अशी आर्त हाक मारून ते उभे असलेल्या जागीच कोसळले आणि आश्रमाच्या दिशेने साष्टांग दंडवत घालू लागले. भगवंतांचे भरताकडे लक्ष गेले आणि ते भरताकडे धावले. असं म्हणतात, कोदंडधारी रामचंद्रांच्या हातून कधीही धनुष्यबाण खाली पडलं नाही, पण आपल्या या भक्ताला भावाला आलिंगन देण्याकरता जेव्हा भगवंत धावले तेव्हा भगवंतांचा भाता एकीकडे पडला आणि धनुष्य एकीकडे. एखाद्या दंडाप्रमाणे कोसळलेल्या आपल्या प्रिय भावाला रामरायांनी उचललं आणि अत्यंत कडकडून प्रेमाने आलिंगन दिलं. भरताबरोबरच आलेल्या महर्षी वशिष्ठ, कौसल्या माता, कैकेयी माता यांचं स्वागत करण्यासाठी भगवंत धावले. रामचंद्रांचं मन वळवण्यासाठी भरत अयोध्येहून चित्रकूट पर्वतापर्यंत आले आहेत. अनेक प्रकारे सर्वजण रामचंद्रांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात. भरत श्री रामचंद्रांना म्हणतात, राघवा, मोठ्या भावाचं व्रत धाकट्या भावाला करता येतं, या नायाने तुझं व्रत मी पूर्ण करतो. 14 वर्षांचा वनवास मी भोगतो, तू अयोध्येचं राज्य सांभाळ. शास्त्रांतील दाखले आणि विविध युक्तिवाद करून सर्वांनी रामचंद्रांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. अखेरीस नाईलाजाने श्री भरत रामचंद्रांना म्हणतात, दादा, आपला अभिषेक इथेच करण्याच्या हेतूने आम्ही सुवर्णाच्या पादुका आमच्या बरोबर आणल्या आहेत. हे माझ्या पितृतुल्य बंधो, आपण या पादुका क्षणभर चरणात धारण कराव्यात आणि नंतर प्रसाद म्हणून त्या मला द्याव्यात. मी त्या मस्तकावर धारण करेन, अयोध्येच्या त्या महान गजराजावर मी त्या ठेवीन, हातामध्ये चवरी घेऊन त्या पादुकांची सेवा करत अयोध्येपर्यंत जाईन. अयोध्येच्या सिंहासनावर त्या पादुकांचा अभिषेक करेन. 14 वर्ष राज्याचं दायित्व मी स्वीकारतो, पण स्वामी म्हणून नव्हे तर आपला सेवक म्हणून. मी अयोध्येच्या बाहेरच नंदीग्रामात राहीन. तुझ्यासारखंच माझं कुटीर असेल. जटा वल्कल धारण करून मी पादुकांची सेवा करीन. पण हे सगळं केवळ फक्त 14 वर्षांकरता. 15व्या वर्षीच्या पहिल्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत मी आपली वाट बघीन. आणि आपण जर का तोपर्यंत आला नाहीत तर हा तुच्छ देह मी अग्निदेवतेला समर्पित करेन. असं म्हणून श्री भरतांनी रामचंद्रांकडून त्या दिव्य पादुका ग्रहण केल्या आणि रामचंद्रांना सांगितल्याप्रमाणे त्यांचा अभिषेक करून ते नंदीग्रामात सेवकाप्रमाणे राहू लागले. ज्याप्रमाणे रामचंद्रांनी केसांच्या जटा केल्या होत्या त्याचप्रमाणे श्री भरतांनी 14 वर्ष अगदी तसंच राहून वल्कल परिधान करून अयोध्येचा राज्यकारभार सेवा म्हणून सांभाळला. आणि अशा प्रकारे या महान तपस्वी भक्ताने रामचंद्रांची अविरत सेवा करून ज्ञानाची गुढी उभारली. आता आपण सद्भक्त आनंदकडून जयतु जयतु रघुनंदन हा अभंग ऐकणार आहोत.
जयतु जयतु रघुनंदन, जयतु जयतु रघुनंदन, दशरथ सुत कमलवदन, जयतु जयतु रघुनंदन, दशरथ सुत कमलवदन, वंदित जगपद पावन, वंदित जगपद पावन, सीतापति रामचंद्र, जयतु जयतु रघुनंदन, जयतु जयतु रघुनंदन. श्यामलतनु परमात्मन, शरणागत उद्धारण, ब्रीदधर्म कुलरक्षण, ब्रीदधर्म कुलरक्षण, सीतापति रामचंद्र, जयतु जयतु रघुनंदन. गुरुवसिष्ठ चरण भजक, गुरुवसिष्ठ चरण भजक, सज्जन जन प्रतिपायक, राक्षस कुवनिदायक, राक्षस कुवनिदायक, सीतापति रामचंद्र, जयतु जयतु रघुनंदन. सत्यवचनी एकवचनी, सत्यवचनी एकवचनी, रणसमरी एकबाणी, दक्षव्रती एक पत्नी सीतापति रामचंद्र जयतु जयतु रघुनंदन भक्तजना अभय देत नीति न्याय धर्म जपत निज जन हित सांभायित सीतापति रामचंद्र जयतु जयतु रघुनंदन सचित सुख प्रेम कंद हृदय ध्याई मकरंद सचित सुख प्रेम कंद हृदय ध्याई मकरंद सेवित चरणारविंद सीतापति रामचंद्र जयतु जयतु रघुनंदन दशरथ सुत कमलवदन वंदित जगपद पावन सीतापति रामचंद्र
स्वामीजी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन रामभक्तांचं चरित्र वाचण्याची त्याचं काही भाई चिंतन करण्याची संधी मला मिळाली. भगवती शबरी आणि श्री भरत यांच्या भावाशी समरस होण्याचा थोडासा का होईना प्रयत्न झाला. गीत रामायणातील शबरीचा आणि भरताचा प्रसंग असलेली गीतं वारंवार ऐकली गेली. नैवेद्यार्पण काय देऊ मी, प्रसाद म्हणून काय घेऊ मी, आज चकोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा, असं ऐकताना तुमचीच आठवण झाली स्वामीजी. शबरीच्या त्या आश्रमात जेव्हा ते परब्रह्म अवतरलं तो प्रसंग वाचताना आपण जेव्हा आमच्या घरी येता तसंच वाटलं. या दोन भक्तांनी त्यांच्या आयुष्यात रामचंद्रांची सेवा करून जशी ज्ञानाची गोडी उभारली तशीच गोडी आम्हाला देखील उभारायची आहे आपली सेवा करून. ही ज्ञानाची गोडी उभारण्यासाठी अत्यंत कृपाळूपणे आपण अनुग्रहित करून ते साधन आम्हाला दिलेलं आहे. आता गरज आहे ती फक्त आमच्या प्रयत्नांची. स्वामीजी मी आपल्याला अशी प्रार्थना करतो की तसे प्रयत्न तशी सेवा तशी साधना आमच्याकडून व्हावी. आजच्या या पाडव्याच्या दिवशी आपण आम्हाला आशीर्वचन द्यावत अशी सर्वांच्या वतीने मी आपल्याला प्रार्थना करतो. हरिओम.
हरी हरी. हरि हरि हरि। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। असुदे हरि आज हिंदू नववर्ष दिनाचा प्रारंभाचा दिवस आहे। प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले आणि अर्थात आजच्या दिवसापासून रामराज्य सुरू झालं। हाच नवीन वर्षाचा पहिला दिवस असला पाहिजे, म्हणजे इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस हा रामराज्यातला आहे अशी खात्री अयोध्यावासियांना रामांच्या आगमनामुळे झाली आणि मोठ्या आनंदाने त्यांनी रामांच्या स्वागताकरता आणि रामराज्यामध्ये आता इथून पुढचे दिवस जाणार आहेत म्हणून गुढ्या तोरणं उभारली, आनंदाने उभारली। आणि या चांगल्या भावनेचं स्मरण भारतवासी शतकानुशतक हजार वर्ष हजारो वर्ष आजच्या दिवशी गुढ्या तोरण उभारून करत आहेत। रामचंद्रांचं जीवन हे आदर्श जीवन म्हणूनच आपण पाहतो। रामचंद्रांचं जीवन जसं आदर्श जीवन तसं रामचंद्रांच्या घरातल्या सगळ्यांचं जीवन हे आदर्श जीवन झालं। पारमार्थिक अंगाने रामचंद्रांचं महत्व हे मुक्तिदाता म्हणून आहेत आणि रामचंद्रांनी त्यांच्या जीवनकालात शबरीचा अहिल्येचा केलेला उद्धार, अनेक ऋषींचं केलेलं समाधान आणि रामचंद्रांनी अनेक ऋषींपासून मिळवलेलं समाधान प्रजाजनांचं केलेलं समाधान ऐहिक लौकिक आणि शांती समाधानाच्या अंगाने पारमार्थिक देखील समाधान एवढ्या मोठ्या संख्येने प्रजेकरता देखील समाधान निर्माण करणं ही गोष्ट रामचंद्रांनंतर कधी झाली नाही। आज त्यांची भक्त शबरी आणि त्यांचा बंधू भक्त भरत यांचं चरित्र जे तुम्ही सादर केलं ते फार फार अप्रतिम झालं, सर्वांच्या मनामध्ये भक्ती निर्माण करणारं असंच झालं। त्यानिमित्ताने जी भजन अभंग याचं गायन झालं तेही फार सुंदर झालं। बंधू म्हणून रामचंद्रांचं जे जीवन आहे आणि रामचंद्रांशी वर्तन करणाऱ्या त्यांच्या बंधूंचं वर्तन आहे ते अतिशय आदर्शवत असं झालं। रामचंद्रांच्या समकालीन जर पाहायचं झालं तर रावण कुंभकर्ण विभीषण हेही तिघ बंधू होते. तसंच वाली आणि सुग्रीव हे देखील बंधू होते. रावण हे वडील बंधू असल्यामुळं रावणाच्या आज्ञेमध्येच त्यांचे उरलेले दोन्ही बंधू होते. रावण स्वतः वेदशास्त्र संपन्न शास्त्र जाणणारा असा होता आणि महापराक्रमी होता. रामचंद्रांचं आणि त्यांचे बंधू आणि रावण आणि त्यांचे बंधू यांच्यामध्ये रावणाच्याही आज्ञेमध्ये त्यांचे उर्वरित दोन्ही बंधू होते रामचंद्रांसारखेच. पण वर्तन बिघडल्यामुळं नंतर नंतर आणि ते वर्तन अजिबातच न पटल्यामुळं रावणाचा एक बंधू रावणाला सोडून रामाकडे आला. रामचंद्रांच्या बाबत रामचंद्रांचं जे वर्तन आहे ते वर्तन सातत्य विचार सातत्य त्यांचं आचरण सातत्य आणि त्याप्रमाणेच बोधाचंही सातत्य हे इतकं एकसारखं राहिलं की रामचंद्रांच्या कोणत्याही बंधूंनी रामचंद्रांशी अशी प्रतारणा केली नाही. वडील बंधू जे म्हणतील तसं आचरण करायचं अशा प्रकारची संस्कृती संस्कार आणि शिस्त ही महाभारतामध्ये देखील दिसते युधिष्ठराच्या आणि त्याच्या उर्वरित बंधूंच्या रूपाने. आणि जर वडील बंधू आचरण करायला चुकले तर ते केवळ वडील आहेत म्हणून त्यांचं अंधानुकरण करायचं त्यांचं अनुसरण करतच राहायचं अशा प्रकारचा संस्कार आणि संस्कृतीचा नियम रामायण कालामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये विभीषणांनी मोडलेला दिसतो. जर वडील देखील वडिलांसारखे वागले नाहीत तर वडील जर शास्त्राप्रमाणे वागले नाहीत तर वडील म्हणजे वडील बंधू देखील तर वडिलांच्या देखील विरुद्ध जाण्याची मुभा विभीषणांनी घेतली. वाली आणि सुग्रीव यांचं तर फार मोठं सख्य होतं. ते बंधू तर होतेच होते पण एकमेकांवर अभंग विश्वास होता. झालं असं की दीर्घकाळ वाली कोणत्या युद्धामध्ये गुंतलेला असताना वालीचं देहावसान झालं असा समज निर्माण झाला आणि सुग्रीवानी राज्य करत असताना त्यांच्या त्यांच्या लोकपरंपरांप्रमाणे वालीच्या पत्नीचाही पती होऊन राहण्याचं ठरवलं आणि वाली परत आल्यानंतर सुग्रीवाचं हे वर्तन पाहून वालीनी सुग्रीवाला हद्दपार केलं आणि सुग्रीवाच्या पत्नीशीही तसंच वर्तन केलं. ते त्यांच्या लोकपरंपरेप्रमाणे असलं तरी देखील दोघांमध्ये फार मोठं वितुष्ट निर्माण झालं जे रामचंद्र आणि त्यांच्या बंधूंमध्ये कदापि कधीही झालं नाही. रामचंद्रांचा आणि त्यांच्या बंधूंचा एकमेकांवरचा परमविश्वास ही फार मोठी गोष्ट. खरं म्हणजे विश्वामित्र ऋषी हे तरुण रामाला घेऊन जाण्यासाठी म्हणून दशरथ राजाकडे आले आणि राक्षसांच्या योगानी जो यज्ञामध्ये त्रास होत होता त्यामुळे यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी म्हणून रामचंद्रांना आपल्याबरोबर पाठवावं अशी दशरथ राजाला विनंती केली. राजा दशरथांनी रामचंद्रांना पाठवलं वसिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे आणि विश्वामित्रांच्या विनंतीप्रमाणे. पण रामचंद्रांबरोबर लक्ष्मणही गेले. रामचंद्रांची पाठराखण करणं हे लक्ष्मणांनी आद्य कर्तव्य समजलं. रामचंद्र वनात जायला निघाले तर लक्ष्मणापाशी दुसरा कोणताही विचार नव्हता. रामचंद्र जातील त्यांच्याबरोबर जायचं एवढंच लक्ष्मणाला माहीत होतं. लक्ष्मणाची जी भक्ती होती रामचंद्रांवर ती प्रसंगी रामचंद्रांची आज्ञा देखील किंवा रामचंद्रांची इच्छा किंवा मत देखील बाजूला सारून रामचंद्रांच्या बरोबर मी राहणारच अशा प्रकारची होती. तर राम आणि भरत यांचे परस्पर संबंध जे होते ते तितक्याच विश्वासाचे जरी असले तरी देखील भरताच्या नशिबी एक प्रकारे दीर्घ काळ, नंतर ते चौघही भाऊ एकत्र राहिले हेही फार काळ राहिले रामांच्या राज्याभिषेकानंतर. पण पूर्वचरित्रामध्ये रामचंद्र आणि भरत यांचा मोठा वियोग झाला आणि रामचंद्रांचं जे मत आहे ते मत प्रमाण मानून रामचंद्रांच्या इच्छेप्रमाणे वर्तन करणं ही गोष्ट भरतांनी स्वीकारली. भरतांनी राज्य सांभाळावं, भरतांनी राजा व्हावं अशी भरतांच्या आईची इच्छा होती, ती भरतांनी मानली नाही. रामचंद्रांचं राज्य आहे आणि रामचंद्र जर परत येत नसतील तर त्या पादुका तिथं ठेवून राजसिंहासनावर आणि अयोध्येबाहेर वनात राहून आपण राज्य करू असा शब्द त्यांनी रामचंद्रांना दिला. आणि रामचंद्रांसारखेच वनवासी राहून भरत देखील अयोध्येच्या बाहेर राहून विचार विमर्श करून राज्य करत होते. रामचंद्र जेव्हा दोनदा रामचंद्र आणि भरत यांची भेट झाली, भेट म्हणू अशी गाजलेली, ती पहिली भेट म्हणजे रामचंद्रांना परत आणण्यासाठी म्हणून आग्रह करण्यासाठी भरत गेले तेव्हा भरत हे राजपुत्र होते, त्यामुळे अंगावर राज अलंकार होते आणि रामचंद्र जटाजूट धारण केलेले, वल्कल नेसलेले अशा पद्धतीचे होते. भरत गडावाडा लोळले रामचंद्रांच्या पायाशी, त्यांना वारंवार विनंती केली आणि रामचंद्रांच्या पादुका घेऊन ते परत गेले. रामचंद्रांची आणि भरताची झालेली दुसरी भेट मात्र फारच सगळ्या भक्तांचं आकर्षण अशी ठरली. विनोबा असं म्हणतात की मेघवर्ण नीलवर्ण रामचंद्र ऋषींसारखे दिसणारे, जटा वाढवलेले. आणि गौरवर्ण भरत जटा वाढवलेले, ऋषींसारखे दिसणारे. जर रंग सोडला तर राम कोणते आणि भरत कोणते हे समजणार देखील नाहीत इतके एकसारखे दिसू लागलेले. रामचंद्रांच्या ध्यासामुळे भरत चेहरेपट्टींनी जणू रामचंद्रांसारखे दिसायला लागले आणि त्यांची जी भेट झाली तर रामाच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले आणि भरतांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले ते मी माझ्या मनश्चक्षूंसमोर नेहमी आणतो असं विनोबा म्हणतात. स्वामीजी असं म्हणत असत की राम आणि भरत यांची भेट झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले तशा प्रकारचं चित्र एखाद्या चित्रकाराने काढून मला दाखवलं तर मला फार आनंद होईल असं स्वामीजी म्हणत असत. रामचंद्र आणि शत्रुघ्न यांच्या संबंधाबद्दल तसं कमी बोललं ऐकलं जातं. जेव्हा रामचंद्र वनवासात गेले तेव्हा भरत जसा अजोळी गेलेला होता तसं शत्रुघ्नही भरताबरोबर अजोळी गेलेला होता. भरत जेव्हा रामचंद्रांना बोलवण्यासाठी म्हणून वनात गेला तेव्हा शत्रुघ्न अयोध्येकरता म्हणून अयोध्येतच राहिलेला होता. राम भरत भेट जेव्हा झाली तेव्हा रामांचं स्वागत तिथं प्रसंगी ते आले असतील शत्रुघ्न, पण राजोपचाराप्रमाणे रामांचं स्वागत करायचं म्हणून ते परत अयोध्येमध्येच गेले. शत्रुघ्नांनी खऱ्या रीतीने अयोध्येत राहून राज्य केलं. सर्व अमात्यांबरोबर आणि प्रधानांबरोबर शत्रुघ्नांनी वर्तन केलं आणि प्रसंगी मोठे जे प्रश्न असतील ते भरताकडे सांगितलं जात होते आणि भरत त्याच्यामध्ये लक्ष घालत होते. शत्रुघ्नांचा भरत सांगतील तसं करायचं असा भाव होता, पण भरत जे सांगतील ते रामाची इच्छा म्हणून सांगतील असाच भाव होता. अश्वमेधाच्या रथाचं संरक्षण करण्यासाठी रामचंद्रांनी शत्रुघ्नांचीच योजना केलेली होती. लक्ष्मण लक्ष्मणांनी रामाची आज्ञा प्रसंगी बाजूला सारून रामांचा सहवास धारण केला, स्वीकारला आणि तो सजवला. तितक्याच मूकपणाने भरतानी रामांची आज्ञा मान्य करून रामापासून वियोग देखील पत्करला. रामायणातला अगदी शेवटच्या काळामध्ये मात्र असं घडलं की प्रत्यक्ष काळ असं म्हणतात की ऋषींचं रूप धारण करून एक ऋषी बनून रामचंद्रांकडे आले आणि त्या ऋषींना स्वतंत्र भेट हवी होती आणि एकांतात रामचंद्रांशी बोलायचं होतं. आणि त्यांनी असं सांगितलं की हा एकांत कोणत्याही परिस्थितीमध्ये माझं बोलणं संपेपर्यंत एकांतच राहायला पाहिजे, आपण दोघंच असले पाहिजे, तिथं तिसरा कोणी येता कामा नाहीये. जर तिथं तिसरा कोणी आला तर त्याला तर ते खपून घेता कामा नये, त्याला देहांत प्रायश्चित द्यावं. आणि रामचंद्रांची आज्ञा होती, तिसरा कोणी येण्याची शक्यता नव्हती. रामचंद्रांनी लक्ष्मणाला बाहेर उभं केलं आणि काळ प्रत्यक्ष पण ऋषीचं रूप धारण केलेले आणि रामचंद्र हे दोघं एकमेकांशी बोलत होते तेव्हा त्या ऋषींनी रामचंद्रांना असं सांगितलं की आपला कार्यकाळ आता संपलेला आहे इथला असा निरोप देण्यासाठी मी तुम्हाला आलेलो आहे. आपण प्रत्यक्ष विष्णूचे अवतार आहात आणि सर्व देव आपली वैकुंठ लोकांमध्ये वाट पाहत आहेत. आपण अवतार समाप्ती करावी अशी सूचना करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. हे बोलणं चालू असताना अगस्ती ऋषी तिथे आले आणि त्यांना ताबडतोब रामचंद्रांची भेट हवी होती. असा एक बाका प्रसंग उभा राहिला. अगस्ती ऋषींचा कोप लक्ष्मण स्वतः सहन करू शकत होते पण त्यांनी कुठं राज्याला आणि रामचंद्रांना शाप द्यायला नको असं असल्यामुळं रामचंद्रांच्या आज्ञेचं उल्लंघन करून लक्ष्मणाने दार उघडून रामचंद्रांना अगस्ती ऋषी आल्याचं सांगितलं. अर्थात ऋषींबरोबर एकांतामध्ये रामचंद्र बसलेले असल्यामुळं तिथं जर आणि कोणी आलं तर ते चालणार नाही, त्याला देहांत शासन करावं अशा विचारांनी ते ऋषी तर ताबडतोब निघून गेले. ते म्हणाले की तू नियम मोडला, नियम मोडला गेला आणि नाराज होऊन ते परत गेले. रामचंद्रांनी लक्ष्मणाला लगेचच सरयू नदीमध्ये त्यांनी प्रवेश करावा असं सांगितलं. लक्ष्मणाच्या आयुष्यात पहिल्यांदा रामचंद्रांनी लक्ष्मणाला निघून जायला सांगितलं आणि देह त्याग करायला सांगितलं. असं म्हणतात की लक्ष्मण रामचंद्रांकडे पाठ करून त्या महालातून निघून गेले. लक्ष्मणांनी रामचंद्रांचं शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून देखील रामचंद्रांकडे तोंड वळवून पाहिलं नाही. शास्त्रकार असं म्हणतात की लक्ष्मण ही भरता एवढाच आज्ञापालक होता आणि अशा विशिष्ट प्रसंगी रामचंद्रांकडे वळून पाहणं म्हणजे देखील रामचंद्रांच्या मताचा अनादर केल्यासारखं होईल. अशा भावनेने लक्ष्मणांनी रामचंद्रांकडे परत तोंड वळून देखील पाहिलं नाही, ती आज्ञा पाळायची. म्हणजे प्रेम आणि प्रेम राखून आज्ञा बाजूला सारणं किंवा मत बाजूला सारणं आणि रामचंद्रांचं आज्ञापालन याच्यातला जो समन्वय आहे, हा समन्वय हे तिघही बंधू अतिशय उत्तम रीतीने पार पाडत होते. श शबरीची कथा मोठी गोड आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने ती सांगितली. आपल्या झोपडीमध्ये रामचंद्र येतील, कोणत्या बाजूनी येतील हे माहीत नव्हतं, कधी येतील हे माहीत नव्हतं, त्यामुळे शबरी त्या झोपडीकडे येण्याचे जे काही मार्ग असतील ते सगळे मार्ग स्वच्छ ठेवू लागली, ते सुशोभित करू लागली. आणि रोज शबरीची निराशा होत असे, असं करता करता ती म्हातारी झाली. दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीनी शबरी परत रस्ते झाडत होती, परत सुशोभित करत होती. साधका करता हे फार प्रेरक आहे. मी विचार करतो की जर स्वामीजी आले इथं तर इथल्या कोणत्या रस्त्यांनी आत येतील, मुख्य रस्त्यांनी येतील की बाजूच्या रस्त्यांनी येतील की अनेक कुठून येतील. रस्ता स्वच्छ करता करता तिच्या मनाचा रस्ता स्वच्छ झाला, तिच्या चित्ताचा रस्ता स्वच्छ झाला, तिच्या अंतःकरणाचा रस्ता स्वच्छ सुशोभित झाला. मतंग ऋषींचे म्हणजे संतांचे सद्गुरूंचे शब्द वाया गेले नाहीत, तिच्या ठिकाणी रामभक्ती निर्माण झाली आणि ती भक्ती तिला बोधप्रद झाली. रामांचं दर्शन झाल्यानंतर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, असं तुकाराम महाराज म्हणतात, तसं शबरी ही अग्निरूप झाली, तिला ज्ञानच झालं, ती मुक्त होऊन गेली. वाट पाहणाऱ्या भक्तांनी अयोध्येमध्ये पहिल्या दिवशी गुढ्या तोरणं उभारली. शबरी रोज गुढ्या तोरणं उभारून होती. हा शबरीमध्ये आणि सर्वांमध्ये फरक आहे. आजच्या दिवशी आपण जी गुढ्या तोरणं उभारली ती गुढ्या तोरणं ही आपल्या दारात उभारली, घराच्या दारात उभारली, तशी मनाच्या दारात देखील उभारू, बुद्धीच्या चित्ताच्या अंतःकरणाच्या दारात देखील उभारू, की ती पाहून प्रभूंची सुकुमार पावलं ही आपल्या आत प्रवेश करतील आणि राम हा आत्माराम आहे असा बोध आपल्याला देतील. तसं आपल्याकडून घडो ही रामचंद्रांच्याच चरणी आणि स्वामीजींच्या चरणी प्रार्थना. हरी ओम तत्सत. हरी हरी राम राम. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। आपल्या सगळ्या साधक वर्गासाठी वर्ष प्रतिपदेच्या शुभेच्छा। आजचा दिवस हा पारमार्थिक अंगानी आणि भक्तीची गुढी उभारण्याच्या अंगानी आपण सकाळीच अशा रीतीने संपन्न केला। आता आपण हा आनंद कायम ठेवून काय आज कोणी नवीन वस्तू घेतल्या असतील फ्रीज टीव्ही कोणी फ्लॅटचं बुकिंग करेल कदाचित कोणाच्या घरी आज जावई येतील वगैरे वगैरे हे सगळं आपण मोठ्या आनंदाने साजरं करू। जे काही आपल्या घरी केलेलं असेल म्हणजे पुरणपोळीपासून ते श्रीखंड आम्रखंड पर्यंत आमच्या घरी बासुंदी आहे असं काल दूध आटत होत तर बासुंदी आहे असं मला माहिती आहे। तुम्हालाही माहित असेल तुमच्या घरी काय आहे। ते मोठ्या आनंदाने आपण आजचा हा दिवस आणि इथून पुढचं सगळं वर्ष आपण साजरं करूया। हरि ओम तत्सत। हरी 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 स्वामी जी।